संग्राम स्वतंत्र भारत किंवा स्वातंत्र्य हेच ॲज अन आयडिया, ॲज अ कॉन्सेप्टच आपलं खूप स्वप्न होतं. 190 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे हे एक स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ततेला आलं होतं काही वर्षापूर्वीच, म्हणजे जेव्हा 50चं दशक सुरू झालं त्यावेळेस 3च वर्ष झाली होती स्वातंत्र्य मिळून, आणि आपली नवीन राज्यघटना आपण निर्माण केली होती, आणि आपण प्रजासत्ताक देश बनणार होतो, रिपब्लिक बनणार होतो, स्वतःचं स्वतः बघणार होतो. त्यामुळे जसं म्हटलं तसं एक नवीन एक ऊर्जा आपल्यात होती, आणि प्रजासत्ताक होण्याच्या एकच दिवस अगोदर म्हणजे 25 जानेवारी 1950 आपण निवडणूक आयोगाची स्थापना केली. हे का महत्त्वाचं आहे, कारण आपला उद्देश जो आहे तो यातनं दिसून येतो, तो साफ होता. काय की सार्वत्रिक मताधिकार, डेमोक्रेसी, लोकशाही आणि सार्वत्रिक मताधिकार. लोकशाही आणि सार्वत्रिक मताधिकार हे का महत्त्वाचं आहे, कारण आपण आपले राजा आहोत हे सांगणं आपल्याला गरजेचं होतं, स्वतःसाठीसुद्धा आणि जगासाठीसुद्धा. आपण दास्यत्व किंवा कलोनियल माइंडसेट हा झुगारला आहे याची ही पावती होती. म्हणजे काय की युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज अँड डेमोक्रेसी. गंमत म्हणजे 1928 मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली जो नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला होता ना, त्यात आपण युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज हे गृहीतच धरलं होतं. तरी देखील 1935 आपल्यावर लादल्या गेलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये, म्हणजे आता हे तुला माहीतच असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आपल्याला डोमिनियन स्टेटस देण्यासाठी 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आणला, आणि त्यामध्ये आपल्याला ते काही युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज दिलं गेलं नाही. कारण त्यांच्या मते, आणि आय एम कोटिंग हिअर, एज्युमिंग ॲडल्ट सफरेज वुड बी इमप्रॅक्टिकल ॲट प्रेझेंट ॲज वेल ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अनमॅनेजेबल. याचा काय अर्थ, तो तू लावून घे थोडक्यात, म्हणजे ही आपल्याला एक चपराकच होती. म्हणूनच निवडणूक आयोगाची स्थापना आणि सार्वत्रिक मताधिकाराची स्वीकृती ही आपल्याला, आपण इंग्रजी हुकूमशाहीच्या बेड्यांमधून पूर्णपणे मुक्त झालो आहोत हा एक स्वतःचा स्वतःला संकेत होता, एक भावना होती. 1950 भारताने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं, आणि 51-52 आपली पहिली निवडणूकही झाली. 51 आपले पहिले आशियाई खेळही आपण घडवून आणले, म्हणजे त्यावेळेस आपल्याला विश्वात थर्ड वर्ल्ड लीडर वगैरे होण्याच्या आशा होत्या, आणि नेहरूंचा तेवढा दबदबासुद्धा होता म्हणा. पण इथे भारतातसुद्धा सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या अशा घटना दुरुस्त्या आणि कायदे बनवले गेले. म्हणजे घटना, राज्यघटना, आपले इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार केलंच होतं आणि खूप विचारपूर्वक केलं होतं, पण त्यातही काही एक त्रुटी राहिल्या होत्या. त्या आपल्याला नंतर जशा जशा लक्षात आल्या तशा तशा आपण घटनादुरुस्त्या किंवा अमेंडमेंट्स करत गेलेलो आहोत. त्यात पहिल्या 7 घटनादुरुस्त्या 50 दशकात करण्यात आल्या, आणि त्यात महत्त्वाच्या 2, म्हणजे पहिली ज्यात शेड्यूल 9 समावेश आहे. शेड्यूल 9 ही घटनादुरुस्ती काय म्हणते की 1951 जी जमीनदारी निर्मूलन आणि कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मालमत्ता अधिकारांवर निर्बंध असे लादले गेले. याचं कारण असं की दक्षिणेकडे काही कम्युनिस्टांनी दंगे केले, आणि वेगवेगळ्या हायकोर्टांनी काही निर्णय असे दिले की नेहरूंना पटलं की बाबा जर भारताला जुन्या पठडीतून काढून पुढे वाटचाल करायची असेल तर जमीनदारांकडील मालमत्ता म्हणजे जमीन हे काढून घेणं आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमर्यादित, किंबहुना मी तर म्हणेन अनियंत्रित अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे, जरुरीचे आहे, असं त्यांना तो त्यावेळेस ते लक्षात आलं. आणि 7वी घटनादुरुस्ती जी झाली नंतर 1956 ती पण महत्त्वाची, पहिली जी मी आत्ता सांगितली ती, आणि 7वी की जिच्यामुळे भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करण्यात आली. म्हणजे ह्याची कथासुद्धा खूपच रोचक आहे, ती आपण नंतर परत एकदा वळून येऊया या कथेवर की भाषेवर आधारित कशी काय वेगवेगळ्या राज्यांची घटना आणि स्टेट्स, रिस्ट्रक्चरिंग ऑफ स्टेट्स कसं काय करण्यात आलं. एक बाब बाय दिवे लक्षात ठेवण्यासारखी आहे की बांगलादेशच्या स्वातंत्र्याची चळवळ ही काही 1971 सुरू झाली नाही, ती 11 मार्च 1948 चालू झाली, जेव्हा मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानची राष्ट्रीय व औपचारिक भाषा उर्दू असेल आणि बंगाली नसेल ही घोषणा केली. म्हणजे भाषा देश तोडू शकते हे आपल्या समोर आपल्याला बघायला एक जिवंत उदाहरण असं होतं. पण आपण घटनादुरुस्ती आणि नवीन कायद्यांबद्दल बोलत होतो संग्राम, त्यामुळे आपण परत तिथे जाऊया. 1950 आंबेडकरांच्या आणि नेहरूंच्या अथक प्रयत्नानंतर हिंदू कोड बिल, ज्यात हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट आणि हिंदू मेंटेनन्स ॲडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट हे होते, सर्व पार्लिमेंटमध्ये पास होऊन कायदे झाले. त्याउपर द अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट 1955 जो नंतरचा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट झाला हा फार महत्त्वाचा कायदा आर्टिकल 17 अनुसरून तयार करून पास करून घेण्यात आला. पुढे शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट जे 1989 हा कायदा आला तो ह्यातूनच निर्माण झालेला आहे. म्हणजे 6 डिसेंबर 1956 जेव्हा आंबेडकर महापरिनिर्वाणाकडे निघाले, त्यांचा मृत्यू झाला त्याच्या अगोदर या सर्व तरतुदी कायद्याच्या कोंदणात बसवून आपण देशभर लागू केल्या. मला वाटतं हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली. 1940 भारतातील आता आपण दुसरीकडे वळूया. आपण कायद्यात दुरुस्त्या बोललो, आपण राज्यघटनेत दुरुस्त्याबद्दल बोललो, आपण बाकी काय निर्बंध आणले त्याबद्दल बोललो, आपण युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेजबद्दल बोललो. महत्त्वाचं आपण एक बोलायचं राहिलं की जेव्हा 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 562 संस्थाने होती. त्यामुळे हे 40व्या दशकातच भारतातील संस्थानं ही एक मोठी डोकेदुखी हळूहळू करून साम दाम दंडभेद नीती वापरून सरदार वल्लभभाई पटेल या लोहपुरुषांनी, म्हणजे खरोखरचे लोहपुरुष असं म्हणायला हरकत नाही, त्यांनी भारतात विलीन करून घेण्याची कामगिरी अत्यंत अप्रतिमपणे पार पाडली. त्यांच्यासोबत व्ही पी मेनन यांची चांगली साथ पण त्यांना लाभली. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यात उत्तम संबंध होते, म्हणजे आता काय लोकं बोलतात ते जाऊ दे, पण खरोखर त्यांच्यात उत्कृष्ट संबंध होते, त्यांच्यात कोऑर्डिनेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे पटेलांना हे काम करायला जो मुक्त त्यांचा जे करायला जे फ्रीडम मिळाली त्यांना करायला जे त्यांच्याकडे अथॉरिटी होती त्याच्यामुळे त्यांनी हे अप्रतिम काम त्यांनी केलं. इनफॅक्ट मी तर म्हणतो म्हणजे 1949 ती सर्वच, म्हणजे जी 562 संस्थानं होती 47 ती सर्व खालसावून प्रजासत्ताक भारतात विलीन झाली होती. त्यात जवळपास सगळी महत्त्वाची संस्थानं, म्हणजे मी आता तू ऐकलं असेल संग्राम, जुनागड, हैदराबाद, त्रावणकोर, जोधपूर, भोपाळ आणि ऑफकोर्स जम्मू काश्मीर, ही 50व्या दशकाच्या अगोदरच सगळी भारतात विलीन झाली होती, म्हणजे ऑफिशियली तरी. आणि 15 डिसेंबर 1950 जेव्हा पटेल गेले, ज्या कामाला त्यांनी तडीस नेलं ते फक्त तेच करू शकले असते ह्यावर अजिबात दुमत नाही. आज जर भारत हा एक देश आहे आणि शेकडो छोटी छोटी संस्थानं नाहीत तर त्याचं श्रेय केवळ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनाच आहे, यात वाद नाही. राहता राहिले फ्रेंच आणि पोर्तुगीज भाग, म्हणजे पाँडिचेरी, गोवा, दमण, दीव वगैरे, आणि नंतर म्हणजे अगदी 75 भारतात आलेले सिक्कीम. पण 1950 भारताच्या सार्वभौमिकतेला कुठेही संस्थानांकडून तरी आव्हान नव्हतं, हे तेवढंच खरं. हो, बऱ्याच ठिकाणी अजूनही फुटीरतावादी आंदोलनं आणि चळवळी चालू होत्या तेव्हा, पण त्या तर आजसुद्धा आहेत, त्यामुळे त्याविषयी कमीच बोललेलं बरं.